today,
us,
two of our very sincerely dedicated devotees, Rupvilas Prabhu and Nityalila Devi, are coming together to take vows of marriage.
आज आमचे दोन उत्तम भक्त रूपविलास प्रभू आणि नित्यलीला माताजी एकत्र येण्याची शपथ घेण्यासाठी इथे एकत्र आलेले आहेत.
They have chosen within this valuable opportunity of human life to dedicate themselves in the service of Lord Shri Krishna.
मानव जीवनाचे त्यांनी फायदा घेऊन आपलं जीवन भगवान श्रीकृष्णाच्या चरणी वाहण्याचा निश्चय केलेला आहे.
श्रीमद भागवतम एक्सप्लेन्स दॅट व्हॉटएव्हर आवर ऑक्युपेशनल ड्युटीज मे बी इफ दे डू नॉट इन्क्रीस आवर ईगरनेस टू हिअर अँड चॅन्ट द ग्लोरीज ऑफ द लॉर्ड इट इज ऑल अ वेस्ट ऑफ टाइम.
श्रीमद भागवतम सांगतं की आपलं काही का कार्य असत नाही, ते कार्य जर आपण भगवान श्रीकृष्णाच्या गुणाचं वर्णन करण्यासाठी आपल्याला उत्साहित करत नसेल तर ते निरुपयोगी आहे.
श्री रूप गोस्वामी हॅज इन्स्ट्रक्टेड अस वी शुड एक्सेप्ट व्हॉट इज फेवरेबल फॉर डिवोशनल सर्व्हिस अँड रिजेक्ट व्हॉट इज अनफेवरेबल.
श्री रूप गोस्वामींनी आपल्याला सांगितलेलं आहे की आपण भगवंताच्या भक्तीसाठी जे अनुकूल आहे ते त्याचा स्वीकार करावं आणि जे प्रतिकूल आहे भक्तीला त्याचा अस्वीकार करावा.
The actual purpose that this material world was created is to create an environment wherein one detaches himself from everything of this material world.
या भौतिक जगा निर्माण करण्यामागे हेतू हाच होता की सर्व मानवांनी या भौतिक जगाचा त्याग करावा किंवा संघ कमी करावा.
Renunciation is the basic principle of all spirituality.
आध्यात्मिक जीवनाचं वैराग्य हे मुख्य तत्व आहे.
However, for common people, it is very, very difficult to renounce everything of this world.
परंतु सामान्य लोकांसाठी या भौतिक जगातील भोगांचा त्याग करणं तितकंसं सोपं नाही.
Therefore, Krishna has established the system of Daivi Varnashram.
म्हणून भगवान श्रीकृष्णाने दैवी वर्णाश्रम धर्माची स्थापना केली आहे.
Where according to our natural level of consciousness and our inclinations in life, we can dedicate everything to the service of Krishna.
ज्यामुळे की आपण आपल्या नैसर्गिक भावनानुसार आपण आपलं जीवन वेगवेगळ्या मार्गाने भगवान श्रीकृष्णाच्या चरणी वाहू शकतो.
The Grihastha Ashram is an opportunity where a man and woman could come together to live peacefully with respect and appreciation for each other in the service of the Lord.
गृहस्थ आश्रम हा पुरुष आणि स्त्रीसाठी एक सुसंधी आहे ज्यामध्ये ते दोघं एकमेकाचा आदर करून एकत्र येतात आणि दोघं मिळून भगवान श्रीकृष्णाची सेवा करतात.
It is said in Bhagavad Gita, manushyanam sahasreshu kashtir yatati siddhaye yatitam api siddhanam kashtir nam bheti tatvata. Out of one and thousands, hardly one of such persons endeavor to understand the truth.
भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की हजारो हजारो लोकांमध्ये एखादा माणूस असा असतो जो सत्य जाणण्यासाठी उत्सुक असतो.
There are tens and thousands of marriages taking place every day in this world.
या जगामध्ये हजारो आणि लक्षावधी लग्न होत असतात.
How many hundreds of millions of people in this world are married?
या जगामध्ये कितीतरी म्हणजे हजारो लक्षावधी लोक लग्न केलेले आहेत.
Amongst them, probably 99.9% are grihamedis.
त्यापैकी 99.9% लोक हे गृहमेधी आहेत.
Their marriage life is based simply on an arrangement for better sense gratification.
त्यांचं लग्न म्हणजे एकमेकाची इंद्रिय तृप्ती करण्यासाठी केलेली एक व्यवस्था आहे.
And even amongst so-called religious people, practically everyone is a grihamedi.
आणि तथाकथित आध्यात्मिक लोकांमध्ये सुद्धा ते सुद्धा ग्रहमेदी आहेत.
ग्रहमेदी मीन्स पीपल हू आर एनवियस ऑफ गॉड.
ग्रहमेदी त्यांना म्हणतात जे लोक भगवंताचा द्वेष करतात.
ट्राइंग टू एक्सप्लॉइट द प्रॉपर्टी ऑफ गॉड फॉर देअर ओन पर्सनल ऑर एक्सटेंडेड एन्जॉयमेंट.
असे लोक भगवंताची जी संपत्ती आहे ती स्वतःच्या इंद्रियतृप्तीसाठी किंवा आपल्या कुटुंबियाच्या इंद्रियतृप्तीसाठी वापरत असतात.
इट इज सर्टनली वन आउट ऑफ हंड्रेड्स ऑफ मिलियन्स ऑफ पीपल हू ऍक्च्युअली लिव्ह अ लाईफ इन प्रसूट ऑफ डिवोशन, दॅट इज गृहस्थ.
गृहस्थ त्या व्यक्तीला म्हणतात जो खरोखर भगवंताच्या भक्तीसाठी जगतो, आणि असा व्यक्ती खरोखरच लक्षावधी लोकांमध्ये एखादा सापडतो.
दिस मीन्स टू पुट द प्लेजर ऑफ कृष्ण फर्स्ट इन युअर लाईफ.
याचा अर्थ असा होतो की भगवान श्रीकृष्णाला आनंद देणं ह्याला प्राथम्य द्यायचं आपल्या जीवनामध्ये.
अँड टू पुट आर ओन स्पेक्युलेटिव्ह कन्सेप्शन्स ऑफ प्लेजर साइड.
आणि आपल्या मनगढन स्वतःच्या आनंदाच्या बाबींना बाजूला ठेवणे.
नो डाऊट दॅट सर्टन अमाऊंट्स ऑफ एन्जॉयमेंट अँड सर्टन अमाऊंट ऑफ कम्फर्ट्स are acceptable within the grihastha ashram.
ya badal kai vaad nahi ki grihastha ashrama madhe thoda par pramana madhe indriyan marfat anand ghena he manya kelela ahe.
However, they should be seen to facilitate our service to Lord Krishna.
परंतु त्याचा अर्थ एवढाच असला पाहिजे की भगवान श्रीकृष्णाची सेवा करण्यामध्ये ते आपल्याला मदत करणारे ठरले पाहिजेत.
But that is only possible if we have the association of very sincere devotees.
ते तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण चांगल्या भक्तांच्या संगतीमध्ये असतो.
Because Maya is eternally trying to kidnap our propensity for devotion.
कारण भगवंताची जी माया आहे ती आपल्या भगवंताची भक्ती करण्याची जी आपली प्रवृत्ती आहे तिला भगवंतापासून दूर घेण्याचा सतत अनादिकालापासून प्रयत्न करत आहे.
Or in more contemporary terms, according to the consciousness of people in India at the time, Maya has hijacked our consciousness.
मायाने आपले जे भावना आहे कृष्ण भावना आहे ती कृष्ण भावना हे उचलून नेलेले आहे, अपहरण केलेलं आहे त्याच.
When we come to Krishna consciousness, we board the airplane that is meant to take us to Goloka Vrindavan.
आपण जेव्हा कृष्ण भावना भावी होतो तेव्हा आपण गोलोक वृंदावनला जाणाऱ्या विमानामध्ये प्रवेश करतो.
But we must be very careful.
परंतु आपण काळजी घेतली पाहिजे.
Tight security.
आपलं संरक्षण चांगलं करून घेतलं पाहिजे.
गुड असोसिएशन, फॉलोईंग द फोर रेग्युलेटिव प्रिन्सिपल्स, हिअरिंग अँड चॅन्टिंग एव्हरी डे, दिस इज आवर सिक्युरिटी.
गृहस्थाश्रमामधली संरक्षण काय आहे? चार नियमाचं नियमित पालन करणं, जप करणं आणि भक्तांचा संघ करणं हे खरं आपलं संरक्षण आहे.
इफ यू नॉट व्हेरी स्ट्रिक्ट इन दिस रिगार्ड,
या बाबतीत जर आपण फार दक्ष नसू तर
देन इट इज for sure that hijackers will board our plane.
तर मग मात्र निश्चित आहे की तुमच्या विमानाचं अपहरण होईल, अपहरण करते विमानात घुसतील.
And they will through our mind and senses force this airship of human life to go to forbidden places like Kandahar.
आणि मग ते अपहरण करते आपल्या मन आणि इंद्रियामार्फत जे गोलोकधामाला जाणारं विमान होतं ते ज्या ठिकाणी जायला नको असं कंदहार सारख्या ठिकाणी घेऊन जाते.
विच इन दिस केस रेप्रेझेंट्स मटेरियल सिच्युएशन्स वेअर वी आर ट्राइंग टू बी द एन्जॉयर.
या परिस्थितीमध्ये त्याचा अर्थ असा होतो की अशा ठिकाणी जिथे इंद्रियतृप्ती केली जाते जिथे जाणं योग्य नाही आहे.
देन वी बिकम attached to that enjoyment.
आणि मग त्या इंद्रिय तृप्तीला आपण फारच आकर्षित होतो.
And as long as we're attached, we are held hostage.
जोपर्यंत आपण इंद्रिय तृप्तीला चिकटलेलं आहोत तोपर्यंत आपणाला त्यांनी अपहरण केलेल्या व्यक्ती म्हणून पकडून ठेवलेलं असतं.
वी बिकम हेल्पलेस हॉस्टेजेस.
आपण तेव्हा असहाय्य कैदी झालेला असतो.
देयर इज प्रॅक्टिकली नो वे टू एस्केप.
तिथून सुटण्याला खरोखर काहीही मार्ग उरलेला नसतो.
हाउएव्हर इफ वी सिन्सिअरली टेक द नेम ऑफ कृष्ण, इफ वी सिंपली हॅव ग्रेट डिवोटीज प्रेइंग फॉर अस.
परंतु आपण गंभीरतेने भगवान श्रीकृष्णाचे नाव घेत असू आणि उत्तम भक्त जर आपल्यासाठी प्रार्थना करत असतील तर
देन देयर इज ऍब्सोल्यूट होप.
मग मात्र
कंटिन्यू आवर जर्नी बॅक होम बॅक टू गॉड.
मग मात्र आशा आहे की आपण आपला प्रवास गोलोकधामासाठी पुन्हा करू शकू.
सो यू मस्ट बी व्हेरी व्हेरी केअरफुल.
म्हणून आपण खूप खूप काळजी घेतली पाहिजे.
यू मस्ट कीप व्हेरी हाय सिक्युरिटी इन युअर लाईफ.
आपण उच्च प्रतीचं संरक्षण आपल्या जीवनामध्ये ठेवलं पाहिजे.
चॅन्ट द होली नेम्स ऑफ कृष्ण अटेंटिव्हली एव्हरी डे.
दररोज ध्यानपूर्वक भगवान श्रीकृष्णाच्या नावाचं जप करावा.
रेग्युलरली हिअर श्रीमद भागवतम भागवत गीता.
नियमित श्रीमद भागवतम आणि श्रीमद भगवद्गीता ऐकावे.
टू नॉट बी ग्रीडी, बी चॅरिटेबल टुवर्ड अदर्स.
फार आधाशी बनू नका आणि दुसऱ्या दान देण्याची प्रवृत्ती ठेवा.
डू नॉट अफेंड इच अदर.
एकमेकांना अपराध करू नका.
बी टॉलरंट, पेशंट अँड with a service attitude toward each other.
ekamekachi seva karnyachi pravrutti asudhya ani ekamekala namratene vagun ekamekala tolerate kara. sahan kara, sahan kara.
Is he adding his own realizations?
सांगणारा व्यक्ती स्वतःचा अनुभव सांगतायत असं म्हणतात.
व्हॉट डिड ही से? अँड टुगेदर इन द स्पिरिट ऑफ कोऑपरेशन ट्राय टू सर्व द डिवोटीज.
आणि अशा प्रकारे एकमेकाला मदत करण्याच्या इच्छेतून भक्तांची सेवा करा.
And try to help conditioned souls to come into the association of devotees.
Ani baddha jivanna bhaktancha sangamadhe yenyasathi tyanna madat kara.
Make your bodies, your homes, your lives beautiful temples where together you can worship the Lord.
Tumhi aapla sharir, ghar he bhagwan shri krishna cha uttam mandir kara.
And in this way you will have a very safe and comfortable flight back home, back to God.
Asha tarene jar vaglat tar mag matra tumcha viman sukhrup ritya golok dhamla pohche.
But if there's a moment of negligence or inattentiveness, the hostages will take over. I mean the hijackers will take over.
Parantu ya babekade apan jar durlaksh kelat tar aparan karte nischit aat ghustil.
We must protect one another.
तुम्ही दोघांनी एकमेकांना संरक्षण दिलं पाहिजे.
चॅट हरे कृष्ण बी हॅपी.
भगवान श्रीकृष्णाच्या नावाचा जप करा आणि सुखी रहा.
आय प्रे एट द लोटस फीट ऑफ हिज डिवाईन ग्रेस अभय चरण अरविंद भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद टू ऑल ऑफ आवर बिलव्हड आचार्यस टू श्री श्री निथाय गौरचंद्र श्री राधा गोपीनाथ श्री गोपालजी to all the assembled Vaishnavas that they very kindly bestow their most auspicious blessings upon Rup Vilas Prabhu Nitya Leela Mataji.
Me Sri 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 A.C. Bhaktivedanta Swami Srila Prabhupada Purvavarti Acharya Sri Nitai Gaurchandra Sri Sri Radha Gopinath Sri Gopalji आणि इथे सर्व जमलेल्या वैष्णवांना प्रार्थना करतो की त्यांनी रूपविलास प्रभू आणि नित्यलीला माताजींना आशीर्वाद द्यावेत.
दीज टू डिवोटीज आर व्हेरी हंबल, व्हेरी सिन्सिअर.
हे दोन भक्त अत्यंत नम्र आणि गंभीर आहेत.
बोथ कमिंग फ्रॉम ग्लोरियस कृष्ण कॉन्शियस फॅमिलीज.
दोघंही उत्तम कृष्ण भावना भावित कुटुंबातून आलेले आहेत.
They are both extremely appreciated by everyone who knows them.
मंदिरामधील सर्व भक्त त्यांच्याबद्दल खूप आदर आहे मनामध्ये त्यांच्या.
I want to thank both of you very much.
मी दोघांचाही आभारी आहे.
हरे कृष्ण. ॐ विष्णु वदाय कृष्ण प्रस्थाय भूतलय श्रीमती भक्ति वेदांत स्वामी इति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणी ये विशेष शून्यवारी पश्चाध्याय सतारिणी श्रील राधानाथ महाराज सो क्लियरली एंड बोथ पावरफुली एक्सप्लेन the ultimate goal of human life.
राधानाथ महाराजांनी मनुष्य जीवनाचं अंतिम ध्येय काय असावं याविषयी अतिशय स्पष्ट वर्णन केलेलं आहे.
is to develop our loving relationship with the Supreme Personality of Godhead
आणि हे
in devotional service.
आणि हे ध्येय म्हणजे भक्तिमय सेवेद्वारे आपण भगवंताशी दृढ संबंध प्रस्थापित करणे हे आहे.
and all other activities that we may find ourselves required to do are only in support of that one goal, which is pure devotion to Lord Krishna.
आणि आपण इतर जी काही कार्य करू ती सर्व कार्य म्हणजे भगवंताची सेवा किंवा भक्ती शुद्ध भक्ती जी आहे त्याच्यासाठी एक आधार किंवा सहाय्यभूत असतील.
Krishna explains in Bhagavad Gita यत् करोसि यन्नासि यज्जहोसि ददासि यत् यत्तपासि तुकुन्ति यत् तत्कुरु शमरार्पणम्. All that you do, all that you eat, all that you offer and give away, as well as all austerities and sacrifices you may perform, should be done as an offering to me.
भगवान श्री कृष्ण गीतेमध्ये सांगतात की आपण जे जे काही कर्म करतो, जे काही खातो, जे काही तपस्या करतो, जे काही यज्ञ करतो, ते सर्व काही आपण भगवंताची सेवा किंवा भगवंताला एक भगवंतासाठी एक कार्य या भावनेने आपण केलं पाहिजे.
थ्रू द बॉडी ऑफ द लॉर्ड युजेस एव्हरी ऑपॉर्च्युनिटी इन एव्हरी एस्पेक्ट इन लाईफ टू ऑफर देअर डिवोशन टू गॉड.
भगवंत जो खरा भक्त असतो तो जीवनातील सर्व संधी, जीवनातील सर्व जे काही आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या घटना असतात त्याद्वारे भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न करीत असतो.
When we deviate from these pure principles of devotional service,
आपण जेव्हा या भक्तीच्या तत्वापासून दूर जातो,
we find ourselves in illusion, confusion, ultimately bondage and suffering.
तेव्हा आपण मायेमध्ये पडतो, गोंधळून जातो, भ्रमित होतो आणि शेवटी दुःखामध्ये पडतो.
ऑफ कोर्स इट इज व्हेरी डिफिकल्ट स्पेशली इन कलयुग टू फॉलो द प्युअर प्रिन्सिपल्स ऑफ डिव्होशनल सर्व्हिस.
अर्थात कलियुगामध्ये शुद्ध भक्तींच्या तत्वांचं पालन करणं अतिशय कठीण आहे.
बट बाय द मर्सी ऑफ द स्पिरिच्युअल मास्टर अँड द मर्सी ऑफ द लॉर्ड अँड द असोसिएशन ऑफ द वैष्णवस.
पण भगवंताच्या कृपेने, वैष्णवांच्या कृपेने आणि आध्यात्मिक गुरूंच्या आशीर्वादाने
विथ अ स्ट्रॉंग डिटर्मिन्ड डिझायर टू प्लीज द लॉर्ड बाय आर डिव्होशन
आणि आपल्या भक्तीद्वारे भगवंतांना संतुष्ट करण्याच्या आपल्या दृढ इच्छेद्वारे
सक्सेस इज गॅरंटीड.
आपण यश प्राप्ती करू शकतो.
सो देअर आर फोर आश्रम्स.
तर एकूण चार आश्रम आहेत.
अँड आश्रम मीन्स कल्टिवेशन.
आणि आश्रम म्हणजे अनुशीलन किंवा जोपासना.
मीन्स टू कल्टिवेट आवर कृष्ण कॉन्शियसनेस.
जोपासना कशाची करायची? आपल्या कृष्ण भावनेची.
नो आश्रम इज मेंट फॉर सेन्स ग्रॅटिफिकेशन.
कोणताही आश्रम इंद्रिय तृप्तीसाठी नाहीये.
अँड श्रील प्रभुपाद
आणि श्रील प्रभुपाद
स्ट्रेस व्हेरी इम्पॉर्टन्स how stress, how important it is for persons in the Grihastha ashram to be ideal examples in that ashram.
आणि श्री प्रभुपाद जोर देऊन सांगतात की गृहस्थ आश्रमातील व्यक्तींनी आपलं जीवन अतिशय आदर्श रीतीने जगलं पाहिजे.
And he used the example of Srila Bhakti Vinod Thakur as the ideal grihastha.
आणि या बाबतीत एक आदर्श गृहस्थ म्हणून ते भक्ती विनोद ठाकूरांचं उदाहरण देत असत.
Srila Bhakti Vinod Thakur, although a very responsible and respected person within the world as a magistrate, still
Thakur he ek atishay pratishthit ani buddhiman shreshth ase nyayadhish hote tari sudha,
and a man who had a wife and 10 children,
tana patni hoti 10 mula hoti.
He was one of the greatest of all Vaishnavas. But we need ideal examples in order to understand the goal and of Krishna consciousness.
आणि कृष्ण भावनेचा ध्येय जाणून घेण्यासाठी आपल्याला अशा आदर्श उदाहरणांची आवश्यकता असते.
So Srila Prabhupada wanted us to understand the mood and the life activities of Srila Bhakti Vinod Thakur, especially for those in the Grihastha ashram, to look towards that as the aspiration of our devotional activities.
म्हणून श्री प्रभुपादांची इच्छा होती की आपण सर्वांनी, सर्व भक्तांनी आणि विशेष करून ज्या गृहस्थ आश्रमात आहेत त्यांनी भक्तिविनोद ठाकूरांच्याकडे एक आदर्श म्हणून पाहिलं पाहिजे आणि त्यांच्याकडून प्रेरणा मिळवली पाहिजे.
And with the grace of the Lord and the Vaishnavas, by making our ideals high, we can actually achieve those ideals.
आणि श्रील प्रभुपाद आणि वैष्णवांच्या कृपेने जर आपण असा मोठा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला तर आपण ते आदर्श प्राप्त करू शकतो, ते आपल्या जीवनात उतरवू शकतो.
सो इट्स अ ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी.
म्हणून ही एक फार मोठी जबाबदारी आहे
इन गृहस्थ लाईफ, बिकॉज नॉट ओनली डू यू हॅव टू परफॉर्म युअर भजन टू लॉर्ड, बट यू ऑल्सो हॅव टू ऑल्सो assist each other in your devotional service.
Grihastha ashrama mate itar karya barobar itar vyavsaya barobar ankhe ek mahatvacha karya asto te mhanje aap tumhi ek mekana bhakti karnyasathi sahakarya dile pahije.
So how much more serious should we be in our responsibilities in this ashram?
Ani mhanun ya ashrama mate ji tumha doghanvarti jabdari ahe, hi jabdari jaanun ghenyasathi tiche palan karnyasathi tumhi kiti gambhir asle pahije.
As Srila Radhanath Maharaj has so often explained as his main point in many of his lectures, that we are servant.
आणि श्रील राधानाथ स्वामी महाराज हे आपल्या प्रवचनामध्ये कित्येक वेळा सांगतात आणि त्यांच्या प्रवचनामध्ये हा महत्वाचा विषय असतो की आपण सर्वजण सेवक आहोत.
So no matter what our particular service is, our particular position or responsibility we have, ultimately we are servant.
आपली कोणतीही सेवा असली, कोणताही व्यवसाय असला, आपल्याला कोणतीही जबाबदारी असेल, आपलं कोणतंही पद असेल, तरी सुद्धा आपण दासच आहोत.
इन आवर सक्सेस इन आवर डिव्होशनल लाईफ आणि कम्स क्लिअर व्हेन वी मेडिटेट ऑन दिस पर्टिक्युलर पोझिशन.
आणि दास या भावनेवरती जितकं आपण चिंतन करतो, जितकं विचार करतो, तितकं आपलं जीवन यशस्वी होऊ शकतं.
And of course, Maya is there to always give us some other information, as Maharaj was explaining.
And arthat
become hijacked.
Arthat Maharaj jase sangat hote tyaprane Maya hi sadaiv aplyala dur nehnyasathi aste ani apan aplya sudha aparan kela jata aplyala olis dharla jata Maya dware.
But Krishna explains in Bhagavad Gita that when you thus learn the truth, you'll know that all living beings are my parts and parcels, they are in me and they are mine. Ultimately, all living beings are servants of the Lord.
आणि ज्याप्रमाणे भगवान श्री कृष्ण भगवद्गीतेने सांगतात की जेव्हा तुम्ही जाणाल की मी सर्वांमध्ये आहे आणि सर्वजण माझ्यामध्ये आहेत, त्यावेळेला आपण जाणू शकतो की सर्व प्राणी मात्र हे भगवंताचे दास आहेत.
So the purpose of Grihastha ashram, like all other ashram, is to become Krishna conscious.
इतर सर्व आश्रमांप्रमाणे गृहस्थ आश्रमाचा उद्देशही हाच असतो की आपण कृष्ण भावनाभावी भाव.
And by assisting each other in devotional service in that ashram, we please Krishna.
आणि या आश्रमामध्ये आपण एकमेकांना सहाय्य करून भगवंतांना प्रसन्न करून घेऊ शकतो.
लाईक प्लीजिंग कृष्ण, देन दॅट इज द परफेक्शन ऑफ स्पिरिच्युअल लाईफ.
आणि जर आपण असं करू शकलो तर तेच आपल्या आध्यात्मिक जीवनाचं पूर्णत्व आहे.
व्हेन कृष्ण इज प्लीज्ड, ऑल ब्लेसिंग्स, ऑल मर्सी, ऑल सक्सेस इन आवर डिव्होशनल लाईफ इज गॅरंटीड.
ज्या श्रीकृष्ण संतुष्ट होतात त्यावेळेला आपल्या भक्तिमय जीवनातील जे यश आहे, सर्व आशीर्वाद, सर्व यश हे आपल्याला निश्चितपणे प्राप्त होतं.
सो यू हॅव अ ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी.
म्हणून तुम्हाला दोघांवरती फार फार मोठी जबाबदारी आहे.
And by taking on greater responsibilities, we get an opportunity to please Krishna more and more.
आणि जेव्हा तुम्ही या जबाबदारीचा विचार करता त्यावेळेला तुम्हाला भगवंतांना संतुष्ट करण्याची अधिकाधिक संधी मिळत जाते.
I'm very happy personally to be here amongst two very dear disciples of Radhanath Maharaj.
राधानाथ महाराजांच्या या दोन प्रिय शिष्यांचा या मंगल प्रसंगी उपस्थित राहण्यासाठी व्यक्तिशः मला खूप खूप आनंद होत आहे.
And my humble prayers and my hopes for your success in Krishna consciousness and grihastha life are very much a part of my presence here today.
आणि माझ्या उपस्थितीद्वारे मी हे दर्शवू इच्छितो की तुमचं जीवन यशस्वी जावं, सुखाचं जावं हीच माझी आशा आहे.
हरे कृष्ण.
तर याचबरोबर आपल्यासमोर आणखी एक प्रभुपादांचे शिष्य आणि राधानाथ महाराजांचे गुरुबंधू श्यामसुंदर प्रभू आलेले आहेत. ते स्वतः एक फार मोठे भक्त आहेत, या हरे कृष्ण संस्थेमध्ये सर्वात वरिष्ठ भक्त आहेत. तर त्यांच्या उपस्थितीचा आपल्याला इथं लाभ होत आहे आणि आपण स्वतः त्यांचं स्वागत करू तीन वेळा हरी बोल म्हणून. हरे नाथ महाराज, चंद्रमणी महाराज आणि त्याचबरोबर श्यामसुंदर प्रभू या तिघांचेही आभारी आहोत. महाराज, वी आर व्हेरी ग्रेटफुल टू यू. राधानाथ महाराज and Chandramoy Maharaj and Shamsundar Prabhu also, that you came here and blessed this association, especially the two devotees who are getting married here and given such valuable instructions. We are very thankful to you. Hare Krishna.